93.5 रेड एफएम वर 8:36 मिनट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये पाणीचं पाणी सहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे कुणच नाशकात सरी वरसायला लागल्या आणि बऱ्यापैकी एक पंधरवाडा आपण नक्की म्हणू शकतो नाही का एक फार सुंदरसा पंधरवाडा ज्यानं आपल्याला पाऊस दिला आणि ह्या पावसामुळं नदीला पूर आला रे आला वा 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 एकूणच पूर आलाय नदीपात्रात पाणी दिसतंय हे सगळं छान छान भारी भारी असलं तरी सुद्धा काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच्या अंडरलाईन करून ठेवायच्या आहेत त्याच्या अत्यंत कटाक्षानं पाळायच्या आहेत स्पेशली त्या लोकांना ज्यांनी ज्यांची घरं नदी काठी आहेत जुन्या नाशकात वगैरे जी मंडळी राहतात या सगळ्या सेफ्टी मेजर्स बद्दल थोडाच वेळात आपण बोलणार आहोत एक ट्रॅक प्ले करतो सध्या सुन रहा है ना तू फ्रॉम आशिकी टू सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो